श्री आदित्य हृदय स्तोत्रभं दृष्ट्वा अगस्त्यो भगवान ऋषये अनुष्टुप्छन्दः श्री आदित्यात्मा सूर्यनारायणो देवता सर्वत्र जय सिद्ध्यर्थे जपे विनियोगः ध्यानम् जयतु जयतु सूर्यं सप्तलोकैकदीपं किरणशमितपापं क्लेशदुःखविनाशम् अरुणनिगमगम्यं च आदित्यमूर्तिं सकलभुवनवन्द्यं भास्करं तं नमामि ततो युद्धपरिश्रन्तम् तमरे चिन्तयासिदं रावणं चाग्रतो दृष्ट युद्धाय समुपस्थितं दैवदच्च समागम्य द्रष्टुमभ्यगतोरणम् उपागम्य ब्रवीत् रामं अगस्त्यो भगवान् ऋषे राम राम महाबाहो शृणुगुह्य सनातनम् येन सर्वा नरीन्वत्स समरे विजयक्षति आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् ज्याहं जपे नित्यम् अक्षय्यं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम् चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् लक्ष्म्यन्तम् समुद्यन्तम् देवादिर नमस्कृतम् पूजयस्व इव स्वन्तम् भास्करम् भुवनेश्वरम् सर्वदेवात्मको ह्येष तेजस्वी रश्मिभाविनः एष देवासुरगणान् लोकान् पादिकवस्तुभः एष ब्रह्म च विष्णुश्च शिवस्कन्द प्रजापतिः महेन्द्रोदनतकाले यमस्वमह्यपम्पतिः पितरोपशमसाद्याः अश्विनो मरुदो मनुः वायुर्वन्यप्रजाप्राणान् ऋतुकर्ता प्रभाकरः आदित्यसविता सूर्यकपूषागमतिमन् सुवर्णसदृशोभानोर्हिरण्यरेता दिवाकरः हरिदश्वसहस्रार्चिर्सप्तसप्तिर्मरीचिमन् तिमिरेन्मदनशम्भुत्तष्टमार्ताण्ड अंशुमन् हिरण्यगर्भशिशिरस्थपनो भास्करो रविः अग्निगर्भोदितेपुत्रः शङ्खशिशिरनाशनः व्योमनाथस्तमोभेदऋग्गिजसामपारकः घनवृष्टिरवाम्मित्रो विन्ध्यवीतिप्लवङ्गमः आतवीमण्डले मृत्युपिङ्गलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेजः रक्तसर्वभवोद्भुवः नक्षत्रग्रहताराणाम् नदिवो विश्वभाविनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरिये पश्चिमे याद्रिये नमः ज्योतिर्गणनम्पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः नमो उग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः लवपद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमो नमः ब्रह्मेशानचुदेशाय सूर्याय आदित्याय नमो नमः नमः सूर्याय आदित्याय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमो नमः ब्रह्मेशानचुदेशाय सूर्याय आदित्याय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमो नमः ब्रह्मेशानचुदेशाय सूर्य आदित्याय नमो नमः समपद्मप्रबोधाय पूर्वाय गिरियाय पश्चिमे याद्रिये नमः ज्योतिर्गणनम्पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः नम उग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमो नमः ब्रह्मेशानच्युदेशाय सूर्याय आदित्याय सूर्यादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नमिधग्ने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामीकराभाय वन्यये विश्वकर्मणे नमस्तमोऽपि निघ्नाय रुचिये लोकसाक्षिणे नाशयत्येष वैभूतं तदिव त्रिदि प्रभो पायत्येष तपत्येष वर्षत्येष वर्षत्येष कपस्तभिः एष सुप्तेषु जागर्तिभूतेषु परिनिष्ठितः एष एव अग्निहोत्रम् च बलम् चैव अग्निहोत्रणाम् वेदाश्चक्रतवश्चैव ऋतूनाम् बलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविप्रभुः यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविप्रभुः एनमापत्तु किक्ष्रेषु कान्धारेषु वयेषु च कीर्तयन् पुरुषः कच्चिज्ञा वसतीति राघव पूजयस्वैनमेघाग्रो देवदेवम् जगत्पतिम् एतत्र कृतम् जप्त्वा युद्धेषु विजयक्षसि अस्मिन् क्षणे महाबाहो रावणम् त्वम् वसिष्यसि एवमुक्त्वा तदागस्त्यो जगामश यदा गतम् एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत् तदा धारयामास सुप्रीतो राघवप्रीतात्मवान् आदित्यम् प्रेक्ष्य जप्तातु परम् हर्षमाप्तवान् ഭൂത്വാ ധനുരാധായ വീജീവൻ രാവണം പ്രേക്ഷ്യ ഹൃഷ്ടാത്മാ യുദ്ധായ സമുപഗമത് സർവയജ്ഞൈ നമഃ വദേ സത്യ ധൃതോഭവത് അഥാ രവീരവതൻ നിരീക്ഷി രാമം മുദിതമനാഃ പരമം പ്രകക്ഷ്യമാണ നിശ്ചരപതി സംശയം വിദിത്വാ സുരഗണമധ്യഗതോ വചസ്ഥരേതി സൂര്യം സുന്ദരലോകനാഥമൃതം വേദാന്തസാരം ശിവം ജ്ഞാനം ബ്രഹ്മമയം ദുരേശമലം ലോകൈകചിത്തം സ്വയം ഇന്ദ്രാദിത്യനരാധിപം സുരഗുരും ത്രൈലോക്യചൂഡാമണിം വിഷ്ണു ബ്രഹ്മശിവസ്വരൂപഹൃദയം വന്ദേ സദാ ഭാസ്കരം ഭാനുഭാസ്കര മാർത്താണ്ഡചണ്ഡരശ്മേ ദിവാകര ആയുരാരോഗ്യമൈശ്വര്യം വിദ്യാം ദേഹി നമോസ്തു ഓം ശ്രീ സൂര്യനാരായണ സ്വാമിനേ നമഃ സൂര്യം സുന്ദരലോകനാഥമൃതം വേദാന്തസാരം ശിവം ജ്ഞാനം ബ്രഹ്മമയം ദുരേശമലം ലോകൈകചിത്തം സ്വയം ഇന്ദ്രാദിത്യനരാധിപം തുരഗുരും ത്രൈലോക്യചൂഡാമണിം വിഷ്ണു ബ്രഹ്മശിവസ്വരൂപഹൃദയം വന്ദേ സദാ ഭാസ്കരം ഭാനുഭാസ്കര മാർത്താണ്ഡചണ്ഡരശ്മി ദിവാകര ആയുരാരോഗ്യം ഐശ്വര്യം വിദ്യാം ദേഹി നമോസ്തു ഓം ശ്രീ സൂര്യനാരായണ സ്വാമിനേ നമഃ ഇൻ ദിസ് ആദിത്യ ഹൃദയം ഇസ് കൺസിഡേർഡ് ടു ബി മോസ്റ്റ് റിവാർഡിംഗ് ശ്ലോകം and is advisable to utter. The whole world depends on Aditya. If there is no Aditya, everything will be immersed to darkness. So, even in this age of Kali Yuga, it is worthwhile. We can carry on even without moon or anything. It is the Aditya which controls the heat and get the movement of air and everything. So, this is praise of Aditya. Gives you a lot of satisfaction.